अडुळसा अर्थात मलबार नट्री। अडुळसा ही अकॅन्थसी कुलातील सदाहरित व झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे। तिचे शास्त्रीय नाव अधॅटोडा व्हॅसिका आहे। भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया या देशात ती आढळते। ही वनस्पती महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर शेताच्या कडेने लावतात। अडुळसा सुमारे 1.2 ते 2.4 मीटर उंच वाढते। पाने साधी मध्यम आकाराची व लांबट असतात। ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान फांदीच्या टोकास फुलोरा येतो। फुले पांढरट रंगाची असतात। फळ लांबट व टोकदार असते। अडुळशाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे औषधात वापरली जातात। कफ, दमा, खोकला आणि विविध श्वसन आजारांवर अडुळसा औषध म्हणून मोठ्या प्रमाणावर वापरतात। साधारणपणे 2000 वर्षांपूर्वीपासून या औषधी वनस्पतींचा उपयोग केला जात असावा असे आयुर्वेदातील उल्लेखांवरून दिसते। अडुळशापासून आयुर्वेदीय पद्धतीने अनेक औषधे तयार केली गेली आहेत। पानांचा रस अतिसारात गुणकारी असतो। त्याचा रस मध, सुंठ, मिरी व पिंपळी यांचे मिश्रण कफ व कास यावर देतात। पानात वासिसाइन हे अल्कलॉइड आणि अधेटोडिक आम्ल असते। हृदयाच्या आजारांवरही या वनस्पतीचा उपयोग केला जातो। ही नोंद देशमुख नरेंद्र यांनी केली आहे।